नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरातान फोन करून कतारातल्या रास लफान शारात जाल्ल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायले. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविशी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशांक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या अशें भारतान म्हळे. फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8-0 असो हारयलो आनी फुडल्या 2 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशातल्या कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. आतां पुराय खबरो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि ब्रिक्स राष्ट्रांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतिक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. भारतान राष्ट्रीय राजधानीत आयोजित केल्ले उचेल्या पावडावेले बसकेत हे विशी चर्चा झाली. भारताच्या NSA अजित दोवाल हांच्या फुडारपणाखाला जाल्ले 16वे ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेत वांगडी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा प्रतिनिधींनी एकठांय येऊन आंतरराष्ट्रीय समुदायाक तोंड दिवपी पारंपारीक आनी नव्या धोक्यांचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारचे अमीर शेख तमीम बीन हमद अल थानी हांचो फोन आयिल्लो. आयतारा कतारातल्या रास लफान उद्देगीक शारात जाल्ल्या अपघातात भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर कतारच्या अमीरान दुख उक्तायले आनी जखमी लोक बेगीन बरे जावचे अशी इच्छा उक्तायली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बाधित कुटुंबाविशी सहानुभूती दिवपी उतरां खातीर तांचेर उपकार मानले. तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी आपल्या नागरिकांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर आपली वचनबद्धताय दाखोवन आदार दिलो. अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेर चर्चा करतना प्रधानमंत्री मोदी हांणी चालू आशिल्ल्या शांतताय यत्नात कताराच्या रचनात्मक भूमिकेची तोखणाय केल्या. पाकिस्तान व्याप्त काश्मीरातल्या परिस्थितीचेर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हांणी केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका करतना सांगला की ही टिप्पणी शेजारच्या देशान स्वतःच्या अपयशांक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपा खातीर केल्या. नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करतना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की नवी दिल्ली हे कल्पीत दावे खरपणान न्हयकारता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसके निमित्त चर्चा केली. या बसकेत स्थिर आणि विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आणि चीन देशाक विश्वास आणि परस्पर समजिकाय वाढोवपा खातीर मजत करतले हाचेर दोवाल हांणी भर दिला.
We need to be cognizant of the new security threats and challenges. Non-traditional threats have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
फाटल्या तिमाहीत भारताच्या वट्ट व्यापारात 5.4% वाढ झाल्या अशें नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक कुमार लहरी हांणी सांगला. नवी दिल्लीत ट्रेड वॉच त्रैमासिक अहवालाची निमाणी आवृत्ती प्रकाशित करतना डॉ लहरी हांणी ही माहिती दिली. भारताची निर्यात 1.84 trillion मेरेन पावल्या आनी फाटल्या तिमाहीत आयात 6.5% वाढल्या अशें सांगले. अस्तंत आशियातल्या परिस्थितीविशी उलयतना तांणी हे संकश्ट तात्पुरते आशिल्ल्याचे सांगून रोखडीत संसारात शांतताय निर्माण जातली अशी आस्त उक्तायली. देशाची अर्थव्यवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाढोवपा खातीर आनी समावेशी उदरगत सुनिश्चित करपा खातीर सगळ्या भागधारकां मदीं सहकार्य गरजेचें आसा अशें अर्थमंत्री निर्मला सितारमण हिणें सांगलें. नवी दिल्लींत जाल्ले ग्लोबल कन्वर्जन्स फॉर ग्रोथ ह्या परिशदेंत मंत्री सितारमण हांणी व्हर्च्युअली संबोधीत केले. संवसारांतल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर सामुहीक जागतीक कृती करपाची गरज आसा हाचेर तिणें भर दिलो. भारताची वाढ मुखेलपणान देशी मागणीक लागून जाता अशें अर्थमंत्र्यांनी सांगले. सहभागी जाल्ल्यांत आंतरराष्ट्रीय चलन निधी वांगडाच G7 राष्ट्रांचे तशेंच भारत, ब्राझील, चीन, केनिया, दक्षिण कोरिया ह्या देशांचे प्रतिनिधी आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाडपी विश्वसनीय आणि भरवशाच्या जागतिक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान असा असे नवी दिल्लीत एका खासगी प्रसार माध्यमा संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. फाटल्या दशकात देशाच्या यशाची बुन्याद विश्वास स्थिरताय आणि व्यापक जागतिक हिताकडे आशिल्ली कटिबद्धताय हाचेर आधारिल्ली असा असे ताणी म्हळे. सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाचेर उजवाड घालताना प्रधानमंत्र्यांनी सांगले की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आणि थळाव्या उत्पादनांक तेको ह्यासारखे उपक्रम यशस्वी झाले कारण नागरिकांनी राष्ट्र निर्मितीची भावना स्वीकारली. परवडपी घरां, कर सुधारणा, भलायकी सेवा येवजण आणि सुधारित शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करताना प्रधानमंत्र्यांनी गरिबांक आणि मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुखेल प्राथमिकता आशिल्ल्याचे सांगला.
पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया.
तमिळनाडू सरकारान वेत्री थमिजागम विजन दस्तावेजाक मान्यताय दिल्या. दस्तावेजा खाला एक मुखेल उपक्रम म्हळ्यार थाई मामन थांगा मोथिरा थित्तम म्हळ्यार मामाची भांगरा रिंग येवजण. हे येवजणे खाला तमिळनाडूत कायम स्वरुपी रावपी कुटुंबातल्या 9 भुरग्यांक 1 ग्राम भांगराची मुदी भेटयतले, पूण प्रसुती ही सरकारी हॉस्पिटलात जावपाक जाय. राज्य सरकारान पुराय तमिळनाडूत त्याच्या प्रसारणा खातीर वर्सुकी अर्थसंकल्प 755.83 कोटी रुपया थारायला. हे येवजणे खातीर बेगोबेग निविदा आपोवपाचे निर्देश मुखेलमंत्री सी जोझफ विजय हांणी दिल्यात. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगला की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मदत करता. नवी दिल्लीत अटल सक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in ह्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करताना ते उलयताले. राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून मंत्री शहा हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांची तोखणाय केली.
नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ईआरपी और नाफेड कल्याण, ये 4 पहलों की शुरुआत की. तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है.
2026 फिफा विश्वचषकात अमेरिकेतल्या ह्युस्टनात जाल्ल्या के गटात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो. 41 वर्सा पिरायेच्या क्रिस्टियानो रोनाल्डोन 2 गोल केले. रोनाल्डो आपल्या गोलांनी 6 वेगवेगळ्या विश्वचषक सर्तींनी गोल करपी पहिलो खेळगडो थारला. ताका मॅन ऑफ द मॅच फाव झालो. फुडल्या 2 दिसात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आणिक फुडे सरपा खातीर परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात कर्नाटक, कोकण आणि गोयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण आयज आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, उपहिमालयीन, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि तेलंगणा ह्या वाठारात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. मजगती उदेंत मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आणि विदर्भात फाल्या मेरेन उष्णताय ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यताय असा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतिक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका कतारच्या अमिरातान फोन करून कतारातल्या रास लफान शारात जाल्ल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायले. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविशी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशाक धुकलपाक आणि मानवी हक्काच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या असे भारतान म्हळे. फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8-0 असो हारयलो आणि फुडल्या 2 दिसात महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आणि फुडे सरपाक परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका ऐकोपाक मेळटले आज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.